नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात 140 कोटी भारतीयांची एकजूट हीच सर्वात मोठी शक्ती. पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. कर्करोग निदान आणि उपचाराला सरकारचं प्राधान्य. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रूबीम युनिट प्रणालीचं लोकार्पण. छत्रपती संभाजीनगर इथं कन्व्हेन्शन सेंटर आणि इलेक्ट्रिक वाहन क्लस्टरसाठी पुरेशी जागा मिळणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्य सरकारच्या वतीनं आज सेवा हक्क दिनाचं आयोजन. सर्व पातळीवर विविध विभागांच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा. आणि नांदेड जिल्ह्याचं तापमान 43 अंशाच्या वर. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला आज उष्णतेचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशवासियांची एकजूट हीच सर्वात मोठी शक्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या मालिकेचा 121वा भाग काल प्रसारित झाला. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यातून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते, त्यांचा भेकडपणा दिसून येतो, असं पंतप्रधान म्हणाले.
आतंकवाद के खिलाफ इस युद्ध में देश की एकता, 140 करोड़ भारतीयों की एकजुटता हमारी सबसे बड़ी ताकत है. यही एकता आतंकवाद के खिलाफ हमारी निर्णायक लड़ाई का आधार है.
इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधानांनी विज्ञान शिक्षण आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच स्मरणात राहील असं नमूद केलं. याच महिन्यात आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला 50 वर्ष पूर्ण झाल्याचं सांगून पंतप्रधानांनी आज भारत अंतराळ क्षेत्रात जागतिक स्तरावर सामर्थ्यवान देश बनला असल्याचं नमूद केलं. म्यानमारमधला भूकंप, त्यानंतर राबवण्यात आलेलं ऑपरेशन ब्रह्मा, भारताकडून इतर देशांमध्ये केली जाणारी वैद्यकीय मदत, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तयार केलेलं सचेत अॅप, एक पेड मा के नाम आदी विषयांवर पंतप्रधानांनी मन की बात मधून भाष्य केलं. देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रूबीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्रप्रणालीचं आणि कर्करोग संस्थेच्या विस्तारित भागाचं लोकार्पण काल नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ट्रूबीम लिनियर एक्सेलरेटर ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली असून ती अचूक, नाविन्यपूर्ण आणि प्रगत रेडिएशन उपचार प्रदान करते. याद्वारे प्रामुख्यानं मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास 14 जिल्ह्यातल्या गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत होणार आहे. केंद्र सरकार कर्करोगाप्रती गंभीर असून सर्वसामान्यांच्या सुलभतेसाठी अनेक निर्णय घेत असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. ते म्हणाले,
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना में लगभग 1960 सर्जिकल इंटरवेंशन की हमने स्कोप दी है. उस 1960 में 219 पैकेजेस आर ओनली रिलेटेड टू कैंसर. किसी भी आमदनी के, किसी भी आयु के 60-70 साल से ऊपर के लोग जीवन के अंतिम समय तक उनको कैंसर का और उनके लिए 5 लाख रुपए की व्यवस्था जीवन अंत तक करने की व्यवस्था प्रधानमंत्री मोदी जी ने की है.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील 3 ते 4 वर्षात उभी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून 3 ते 5 किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इतर मागास कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य डॉ भागवत कराड तसंच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथल्या एमआयटी महाविद्यालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएमआयए उद्योग पुरस्कारांचं वितरण काल करण्यात आलं. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज आणि पुरेशी जागा असलेलं औद्योगिक प्रदर्शन आणि सुविधा केंद्र उभारण्यात येईल. शेंद्रा आणि बिडकिनला जोडणारा इंडस्ट्रीयल रिंग रोड तयार करून इलेक्ट्रिक वाहन क्लस्टरसाठी 5 एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प शासन राबवणार आहे. या माध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते मराठवाड्यामध्ये आणून मराठवाड्याचं गोदावरीचं खोरं हे आपल्याला त्याची तूट भरून काढता येईल. मला सांगताना आनंद वाटतो की त्या संदर्भात जवळजवळ सगळे निर्णय आम्ही पूर्ण केले आणि आता त्याचं जो काही डीपीआर आहे तो डीपीआर आम्ही तयार करतो. पण डीपीआर पूर्ण झाल्यानंतर जवळपास 50 टीएमसी पाणी हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू आणि त्यातनं या संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त हे आम्ही पुढच्या 5 ते 7 वर्षांमध्ये करू.
दरम्यान पुण्यात काल वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही दिली. गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या 48 शहरांमध्ये 5023 पाकिस्तानी नागरिक राहतात. या सर्व नागरिकांना लवकरच देशातून बाहेर काढलं जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या पार्थिवावर काल बंगळुरू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. के कस्तुरीरंगन यांचं 25 एप्रिल रोजी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्य शासनाच्या वतीनं आज सेवा हक्क दिन साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये जिल्हाधिकारी पालकमंत्री खासदार आमदार आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करून समारंभपूर्वक मागील वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतील. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिन निमित्त राज्यस्तरीय सोहळा आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. शालेय शिक्षणात पहिल्या वर्गापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारनं स्थगित केला असला तरी मराठी भाषेच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा निर्णय पूर्णतः रद्द झाला पाहिजे. त्यात कोणतीही राजकीय चालाखी नको अशी मागणी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी मसापच्या कार्यकारी मंडळाची तातडीची विशेष बैठक काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडली. परिषदेचे राज्य शासनाचा निर्णय रद्द करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेनं पुढाकार घ्यावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. धाराशिव तहसील कार्यालयाच्या QR कोड ई लायब्ररीचं आणि वेबसाईटचं उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालं. ई गव्हर्नन्सच्या दृष्टीनं मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत टाकलेलं हे एक महत्वाकांक्षी पाऊल असल्याचं जाधव यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
QR कोड लायब्ररीचे उद्घाटन झाले आहे. त्याच्या मागचा उद्देश लोकाभिमुख तसेच पारदर्शक प्रशासन आणि जास्तीत जास्त नागरिक, शेतकरी, वकील मंडळी तसेच विद्यार्थी मंडळी यांना महसूल विषयक कायदे तसेच इतर सर्व पुस्तके, तलाठी मार्गदर्शिका हे सर्व QR कोड स्कॅन करून लगेच उपलब्ध होणार आहे. यामधून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे आम्हाला सोपे होणार आहे. तसेच नागरिकांना प्रशासनाचे उपक्रम त्यासोबतच प्रशासनाकडून जे वेगवेगळे आवाहन वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे केल्या जातात ते सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2024-25 या वर्षात 269 जलसाठ्यांमधून तब्बल 1,10,00,000 घनमीटर गाळ काढण्यात आला. गाळ काढण्याचं काम अशासकीय संस्थांनी केलं असून सुमारे 10,000 शेतकऱ्यांनी स्वखर्चानं गाळ वाहून नेऊन 11,000 हेक्टर क्षेत्रावर पसरवलं आहे. या उपक्रमामुळे मुरमाड आणि खडकाळ जमीन सुपीक झाली असून 8,800 घनमीटर पाणीसाठा पुनर्संचित करण्यात यश आलं आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी इथं गायींना गुंगीचं औषध देऊन त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसल्याचा प्रकार शहरात घडल्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांना तात्काळ अटक करावी अशा सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. शहरातल्या स्नेहनगर भागात परवा रात्री हा प्रकार उघडकीस आला होता. बीड जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू लाभार्थींना सेल्फ किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण पूर्ण करून घेण्याचं आवाहन आमदार धनंजय मुंडे यांनी केलं आहे. 30 एप्रिलपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. नांदेड जिल्ह्याचं तापमान 43 अंशाच्या वर गेलं असून पाण्याच्या पातळीत झपाट्यानं घट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. दरम्यान राज्यात काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. नांदेड इथं सरासरी 43 तर छत्रपती संभाजीनगर इथं 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात 140 कोटी भारतीयांची एकजूट हीच सर्वात मोठी शक्ती, पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर इथं कन्व्हेन्शन सेंटर आणि इलेक्ट्रिक वाहन क्लस्टरसाठी पुरेशी जागा मिळणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राज्य सरकारच्या वतीनं आज सेवा हक्क दिनाचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.